चीनीमंडी.com पॉडकास्ट।
विदर्भातील उसाचा पश्चिम महाराष्ट्रातील कारखान्यांना दिलासा। यंदा पश्चिम महाराष्ट्रातील साखरपट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्यात महापूर आल्यानं या जिल्ह्यातील ऊस पाण्याखाली गेला। याचा परिणाम या भागात असणाऱ्या अनेक साखर कारखान्यांवर होणार आहे। विदर्भात वाढलेलं ऊसक्षेत्र पश्चिम महाराष्ट्रातील कारखान्यांसाठी मोठा दिलासा देणारं असलं तरी गाळपासाठी लागणारा आवश्यक तेवढा ऊस या भागातून जाणार नसल्यानं कारखान्यांपुढे नवं संकट उभं आहे। इथं पिकणाऱ्या ऊसाच्या भरवशावर एकेकाळी विदर्भातील साखर कारखाने चालत होते, पण आत्ताच्या या महापुरानं सारं चित्र बदललं आहे। पश्चिम महाराष्ट्रातील कारखान्यांनी आता ऊसाच्या लागवडीकडे पाठ फिरवली आहे। विदर्भातील ऊसाचा दिलासा देखील पश्चिम महाराष्ट्रासाठी मृगजळाप्रमाणेच ठरला आहे, कारण आवश्यक तेवढ्या ऊसाची गरज विदर्भ पुरवू शकत नाही। यामुळे 60% कारखाने बंद पडण्याच्या मार्गावर आहेत। संपूर्ण राज्यात 9,04,000 हेक्टरवर ऊसाची लागवड होते। यावर्षी 1,04,000 हेक्टर क्षेत्रातच ऊस उभा आहे। हे क्षेत्र निर्धारित क्षेत्रापेक्षा 90% कमी आहे। 10% ऊसावर कारखाने चालवण्याची कसरत करावी लागणार आहे। विदर्भातील ऊस लागवडीनं आज औरंगाबाद विभागालाही मागं टाकलं आहे। विदर्भात 6,327 हेक्टर क्षेत्रावर ऊसाची लागवड झाली आहे। औरंगाबाद विभागात 69,000 हेक्टर क्षेत्रात ऊस लागवडीचं नियोजन होतं, प्रत्यक्षात 6,000 हेक्टरातच लागवड थांबली। कोल्हापूर विभागात 2,72,000 हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवडीचं नियोजन करण्यात आलं होतं, प्रत्यक्षात लागवड क्षेत्र 31,000 हेक्टर आहे। यातही पूरपरिस्थितीनं 80% क्षेत्र बाधित झालं आहे। यामुळे कोल्हापुरातून कारखान्यांना ऊस मिळणार नाही। पुणे विभागात 3,73,000 हेक्टर क्षेत्रावर ऊसाची लागवड होते। आज प्रत्यक्षात 35,000 हेक्टर क्षेत्रात ऊस लावला गेला। नाशिक विभागात 25,000 हेक्टर तर कोकणात 285 हेक्टरवर ऊसाचं पीक घेण्यात आलं आहे। यवतमाळ जिल्ह्यात 4,242 हेक्टरवर ऊसाची लागवड झाली आहे। नागपुरात 1,544 हेक्टर क्षेत्रात ऊस लावण्यात आला। बुलढाणा, अकोला, वाशिम, भंडारा, गोंदिया, गडचिरोलीतही ऊस उत्पादकांची संख्या वाढली आहे। ऊसाला अधिक पाण्याची गरज असल्यामुळे शेतकऱ्यांनी धान उत्पादक पट्ट्यातही ऊस लागवडीचा प्रयोग करण्यास प्रारंभ केला आहे। याचे मोठे बदल पाहायला मिळत आहेत। मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात मात्र पाणी टंचाईनं ऊसाची लागवड घटली आहे।